नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूया काही ठळक घडामोडी. सन 2025-26 पणन हंगामासाठी 14 खरीप पिकांकरता किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. यात सर्वाधिक निव्वळ वाढ कारळासाठी 820 रुपये प्रति क्विंटल, त्याखालोखाल रागीसाठी 596 रुपये, कापसासाठी 589 रुपये, तर तिळासाठी 519 रुपये प्रति क्विंटल असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जाणाऱ्या भारतीय रेल्वेच्या 2 मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या विकासाकरता 681 कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली असून तसा शासन निर्णय नियोजन विभागानं आज जारी केला. विकास आराखड्यातली सर्व कामं 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत. देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढच्या महिन्यात वायव्य भारतात काही भागांमध्ये तसंच मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पालघरचे माजी खासदार लहानू कोम यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. लहानू कोम यांनी 1959 पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. कोम यांच्या पार्थिवावर उद्या तलासरी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 239 अंकांची घसरण झाली आणि तो 81,312 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 74 अंकांची घसरण नोंदवत 24,752 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.